विविध भारती पुणे वेदांगी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुणे रन फॉर युनिटी महामॅरेथॉनचं आयोजन आज केलं होतं. या अंतर्गत 21 किलोमीटर शर्यतीत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात मनीष राजपूत आणि अंकिता गावित यांनी अव्वल क्रमांक मिळवला. सप महाविद्यालयातून या महामॅरेथॉनला सुरुवात झाली. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसंच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार क्रीडा महोत्सवाला आजपासून महामॅरेथॉननं सुरुवात झाली. हा महोत्सव 16 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून यामध्ये एकूण 35 प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे रन फॉर युनिटीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह 20,000 धावपटू सहभागी झाले होते. केनिया इथिओपिया अशा देशातील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंचा यामध्ये सहभाग होता. भविष्यात क्लाउड फिजिक्स अर्थात ढगांच्या विज्ञान संशोधनासाठी पुण्यात सेंटर ऑफ एक्सलन्स उभं करणार असल्याची माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी आज पुण्यात सांगितली. भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या वतीनं हवामान बदलाविषयी 11व्या जागतिक हवामान परिषदेचं आयोजन 3 ते 7 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन मौसम अभियान हाती घेतलं असून 2047 पर्यंत क्लायमेट स्मार्ट नेशन बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यासाठी हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणं, या क्षेत्रासाठी देशभरात उपग्रह उभं करणे, जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान भारतात विकसित करणं यासाठी केंद्रीय मंत्रालय प्रयत्नशील आहे. या अंतर्गत पुढील 5 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातले शास्त्रज्ञ सहभागी होणार असून हवामान शास्त्र बदलाचा अभ्यास, संशोधन, विकसित तंत्रज्ञान याविषयी चर्चासत्रात भाग घेणार आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राहण्याच्या उद्देशानं एक महत्वपूर्ण पाऊल टाकत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागानं जर्मनीच्या फर्ट वांझेन विद्यापीठाबरोबर एक महत्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. याप्रसंगी प्रसिद्ध जर्मन पर्यावरण रसायनशास्त्रज्ञ आणि जलतरणशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ अँड्रियास फाथ यांचं व्याख्यान झालं. पुणे महापालिकेचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज देवाची उरुळी कचरा डेपो परिसराला भेट देऊन तिथल्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी पुणे मनपाच्या बायोमायनिंग प्रकल्प तसंच 500 मेट्रिक टन क्षमतेच्या मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी पुढील काळात महानगरपालिकेची कचरा प्रक्रिया क्षमता वाढवण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्याला आळंदीत देऊळवाड्याच्या गुरु हैबत बाबांच्या पायरी पूजनानं 12 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सोहळ्यातील कार्तिक एकादशीची मुख्य पहाट पूजा 15 नोव्हेंबर तर माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा 17 नोव्हेंबरला होणार आहे. पुणे महापालिकेतर्फे जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता, बालेवाडी हाय स्ट्रीट, लक्ष्मी रस्ता आणि बिबेवाडीतील मुख्य रस्त्यावर सशुल्क वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयापूर्वी इमारतींमधील राखीव पार्किंग जागा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. कोरेगाव पार्क परिसरात आज पहाटे बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर गाडीतील एक जण गंभीर जखमी झाला. गाडीचा हँडब्रेक ओढल्यानं गाडीचं नियंत्रण सुटून गाडी मेट्रो स्थानकाच्या खांबाला धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागणी वाढल्यानं काकडीच्या भावात वाढ तर हिरव्या मिरचीच्या भावात घसरण झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे भाव आणि मागणी टिकून असल्यानं त्यांचे भाव स्थिर आहेत. कोथिंबीरीच्या 1.5 लाख तर मेथीच्या 50,000 जोड्यांची आवक झाली. लग्नसराई सुरू होणार असून फुल बाजारात शोभिवंत फुलांना मागणी वाढली असून सुट्या फुलांच्या भावात मात्र घट झाली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज काही ठिकाणी हलका पाऊस पडला. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 21.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.